नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी राजश्री पोहेकर आपलं स्वागत करते. गृहमंत्री अमित शहा आज उत्तराखंड सरकारला 4 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल आयोजित करण्यात आलेल्या जन जन की सरकार 4 साल बेमिसाल या कार्यक्रमाला संबोधित करणार आहेत. यावेळी गृहमंत्री राज्याच्या विकासाशी निगडीत अनेक योजनांचं लोकार्पण आणि पायाभरणी करतील. भारतीय हवाई दलाच्या सुखोई 30 विमान अपघातात प्राण गमवावे लागलेले स्क्वाड्रन लीडर अनुज आणि फ्लाईट लेफ्टनंट पूर्वेश दुर्गरकर यांच्या निधनाबद्दल भारतीय वायुसेनेनं शोक व्यक्त केला आहे. भारतीय वायुसेनेचे सर्व कर्मचारी त्यांच्या निधनाबद्दल मनापासून संवेदना व्यक्त करत असून या कठीण काळात शोकाकुल कुटुंबाच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचं हवाई दलानं एक्सवरील आपल्या संदेशात म्हटलं आहे. भारतीय हवाई दलाच्या सुखोई 30 एमकेआय या विमानाचा आसाममधील जोरहाटपासून सुमारे 60 किलोमीटर अंतरावर असलेल्या कार्बी आंगलाँग परिसरात काल अपघात झाला. हे विमान प्रशिक्षण मोहिमेवर होतं. हे विमान जोरहाट इथून उड्डाणानंतर सायंकाळी 7:42 संपर्काबाहेर गेलं होतं. त्यानंतर विमानाचा संपर्क तुटला आणि अपघात झाल्याची माहिती समोर आली. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या विरोधात दाखल करण्यात आलेल्या अविश्वास ठरावावर सोमवारी सभागृहामध्ये चर्चा होणार आहे. संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा दुसरा टप्पा 9 मार्चपासून सुरू होत असून त्याच दिवशी या ठरावावर चर्चा अपेक्षित आहे. अधिवेशनाच्या पहिल्या टप्प्यात विरोधी पक्षांनी लोकसभा सचिवालयाकडे हा अविश्वास ठराव दाखल केला होता. या ठरावावर 118 खासदारांच्या स्वाक्षऱ्या आहेत. काँग्रेसचे खासदार मोहम्मद जावेद, के सुरेश आणि मल्लिकार्जुन खरगे यांच्या वतीने ही सूचना मांडली जाणार आहे. दरम्यान काँग्रेस आणि भारतीय जनता पक्षानं 9 आणि 10 मार्च रोजी सर्व सदस्यांना सभागृहात उपस्थित राहण्याचे निर्देश दिले आहेत. मुख्यमंत्री तथा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल राज्याचा आगामी वर्षाचा अर्थसंकल्प सादर केला. अर्थसंकल्पात सातारा जिल्ह्यासाठी तरतुदी केल्या आहेत. यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या युनेस्को यादीत समाविष्ट असलेल्या 12 किल्ल्यांचा वारसा जतन करण्यासाठी विशेष तरतूद केली आहे. जिल्ह्यातील शिवरायांच्या वासोटा किल्ल्यावर जाण्यासाठी रोपवे प्रकल्प तसंच सातारा शहरातील अजिंक्यतारा किल्ला आणि संगम माहुली इथल्या महाराणी ताराबाई आणि छत्रपती शाहू महाराज यांच्या समाधीस्थळांचं जतन संवर्धन जीर्णोद्धारासाठी 268 कोटी रुपयांची विशेष तरतूद करण्यात आली आहे. महात्मा फुले जयंती तसंच जन्मगाव कटगुण इथं त्यांचं भव्य स्मारक उभारणी तसंच ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या नायगाव या जन्मगावी स्मारक आणि महिला प्रशिक्षण केंद्रासाठी अर्थसंकल्पात विशेष तरतूद करण्यात आली आहे. 2 लाख रुपयांच्या आत कर्ज असलेल्या शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची घोषणा काल अर्थसंकल्पात करण्यात आली. यामुळे नाशिक जिल्ह्यातील 30,000 शेतकऱ्यांना पीक कर्जमाफीचा लाभ होणार असून 21,000 नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50,000 रुपयांची प्रोत्साहन राशी मिळणार असल्याची माहिती जिल्हा बँकेतील सूत्रांनी दिली. युरोप अभ्यास दौऱ्यावर गेलेले राज्यातील 52 शेतकरी देशात सुखरूप परतले आहेत. युद्धजन्य परिस्थितीमुळे हे शेतकरी आखाती देशात अडकले होते. यामध्ये अकोल्यातील 3 शेतकरी होते. या तिघांसह 52 शेतकरी आणि 2 अधिकारी दिल्ली विमानतळावर सुरक्षित पोहोचल्याचं आमच्या अकोल्याच्या वार्ताहरानं कळवलं आहे. कृषी विभाग आणि आत्मा नांदेड यांच्या संयुक्त विद्यमानं नांदेड इथं येत्या 15 मार्चपासून 3 दिवसीय जिल्हा कृषी आणि धान्य महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. महोत्सवात विविध 100 स्टॉल्स उभारण्यात येणार आहेत. तसंच विविध विषयांवर शेतकरी शास्त्रज्ञ परिसंवाद, चर्चासत्र, उत्पादक ते ग्राहक थेट विक्री, कृषी मालांचं प्रदर्शन आणि खरेदीदार विक्रेता संमेलन आयोजित करण्यात येणार आहे. नागरिकांनी महोत्सवाला मोठ्या संख्येनं उपस्थित राहावं आणि शेतमालाची खरेदी करून शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्याचं आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केलं आहे. स्मार्ट सिटी अभियानाअंतर्गत नाशिकच्या मखमलाबाद हनुमानवाडी इथल्या 753 एकरात हरित क्षेत्र विकास प्रकल्पातील नगर रचना योजना मुदतीत पूर्ण न झाल्याने रद्द झाली आहे. या योजनेची मुदत संपुष्टात आल्यानं ही योजना रद्द करण्याच्या मागणीसाठी आमदार देवयानी फरांदे यांनी शासनाकडे पाठपुरावा केला होता. अखेर ही योजना रद्द करण्यासंदर्भात न्यायालयाला कळवण्याबाबत शासनाच्या नगर विकास विभागानं संबंधित नगररचना सहाय्यक संचालकांना पत्र दिलं होतं. या पत्राच्या अनुषंगानं याबाबतची उच्च न्यायालयात सुरू असलेली शेतकऱ्यांच्या कृती समितीची याचिका निकाली काढण्यात आलेली आहे. 2019 या जागेत नाशिक स्मार्ट सिटी विकास महामंडळामार्फत हरित क्षेत्र विकास योजना प्रस्तावित केली होती. या योजनेस प्रस्तावित क्षेत्रातील शेतकऱ्यांनी विरोध दर्शवला होता. मात्र यानंतरही स्मार्ट सिटी कंपनीनं हरित क्षेत्र राबवण्यासाठी प्रयत्न केले होते. गोंदिया इथल्या बाळ विक्री प्रकरणात डॉ नितेश वाजपेयी यांच्यावर बाल लैंगिक शोषण विरोध कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नितेश वाजपेयी यांना एका अल्पवयीन मुलीच्या प्रसूतीनंतर नवजात बाळ भंडाऱ्यातल्या पांढरा बोडी इथं 2.5 लाखात विकलं होतं. हा प्रकार उघडकीस आल्यावर पोलिसांनी डॉक्टरांसह 6 संशयितांना अटक केली. पीडित मुलगी परराज्यातील असून ती उपचारासाठी गोंदिया इथं आली होती असं पोलिसांनी सांगितलं. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं.